93.5 Red FM pe.
Ala re ala sangram ala.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम. नागराज मंजुळेचा सैराट नावाचा सिनेमा आज रिलीज होतोय आणि माझ्या बरोबर आहे
बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम करणाऱ्या सैराटची पडद्या मागची टीम मिथुन, पूजा आणि गार्गी संग्राम बरोबर.
नमस्कार, मी मिथुन चौधरी, मिथुन चंद्र चौधरी.
अरे किती नाव आहे तुझी नेमकं, तू काय
फिल्म? अरे पूर्ण म्हणल्यावर मला लक्षात आलं, आपण चंद्र गाळलाय माझं नाव.
तू तुझ्या आत्ता बायको आणि तेव्हा प्रेयसी हिला असं म्हटलं होतंस का की मी तुझ्यासाठी चंद्र गाळू शकतो, आणू शकतो च्या ऐवजी. फिल्म मध्ये तुझं नाव काय, त्या क्रेडिट्स मध्ये काय दिसतं?
मी मिथुन चंद्र चौधरी, मी फिल्म मध्ये चीफ असिस्टंट डायरेक्टर आहे सैराट मध्ये, आणि सैराट मध्ये एक छोटासा रोल पण करतोय.
रोल पण करतोय, लवली.
मी गार्गी कुलकर्णी, मी सैराट एक्झिक्युट केली आहे, एक्झिक्युट प्रोड्युसर आहे मी सैराटची. आणि मी फिल्म मध्ये
इंग्रजीत एक्झिक्युटचा अर्थ म्हणजे एखाद्याला फाशी देणे किंवा गोळी घालणे वगैरे पण होतो काय असतं, पण एनिवे या सगळ्या इंटरव्ह्यू मधनं हेच समजून घ्यायचं की तुम्ही लोक नेमकं करता काय मागे.
हो ना, खूपच काम करावं लागतं मागे. फिल्म घडवून आणायचा हा प्रकार आहे की आपल्याला जे काय लागतं फिल्मचं, जे काही दिसतं तुला फिल्ममध्ये, आणि त्याचं म्हणजे आपल्याला कळत नाही की ही गोष्ट कशी झाली, तर ती प्रोडक्शन हा जो काय प्रकार आहे ती घडवून आणत सगळाच प्रकार.
तुमच्या बरोबर तुम्ही तुमच्या स्पॉट बॉय का स्पॉट गर्ल काय म्हणतात तिला आणलं, तिला माईक द्या, ती बिचारी ताटकळत बसली आहे साईडला.
हाय संग्राम. पूजा, मी पूजा डोळस.
नाव सांग.
मी पूजा डोळस आणि मी सैराट मध्ये फर्स्ट असिस्टंट डायरेक्टरचं काम केलंय.
फर्स्ट असिस्टंट डायरेक्टर कोण कोण असतं त्यात? एक तर डायरेक्टर असतो, त्याच्याबरोबर गप्पा झाल्या आपल्या नागराज मंजुळे. मग एक
चीफ असिस्टंट डायरेक्टर,
चीफ एडी, चीफ असिस्टंट डायरेक्टर असतो.
फर्स्ट असिस्टंट डायरेक्टर असतात, असिस्टंट डायरेक्टर्स असतात.
मी आपलं हिला स्पॉट बॉय स्पॉट गर्ल वगैरे असं म्हटलं कारण हक्काचा माणूस आहे. तुम्हाला आता आठवते का नाही मला माहित नाही, पण किती वर्षापूर्वी होतीस तू?
चार
वर्षापूर्वी मॉर्निंग नंबर वन वर माझ्या बरोबर पूजा डोळस काम करायची आणि
गरिबांची मंदिरावेदी, गरिबांचं काय काय करून टाकायचं
तू? हा ती बेसिक. हो खरंच की तू गरिबांची सगळं काय काय होतीस, तीच ती ही हे हिला या सगळ्या लोकांनी आमच्यापासून हिरावून घेतलं आणि तिकडे कुठल्या तरी त्या कसली दुनिया म्हणतात, मायाजाल मायावी दुनियेत या फिल्मच्या तिला घेऊन
माया मिळते
तिचं म्हणजे काय नेमकं म्हणायचंय चीफ. अच्छा नुसतंच. अच्छा मला वाटलं की माया मिळत म्हणजे काय 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 असतं.
तू लगेच यायचा विचार केला असेल.
हो मग अर्थात मी अगं विचारच असं काय करतेस, तुला मी तिथे टाकलंय, आपण गनिमी कावा करतोय, तू शत्रूच्या त्या कशा छावणीत वगैरे घुसलेली आहेस आणि एक एक करून मलाही चान्स देणार आहेस, मलाही घेऊन जाणार आहेस. माझ्या बरोबर सैराटच्या बिहाइंड द सीन्स काय होतं, फिल्म ऍक्च्युली कशी बनते आणि त्याचे नट्स अँड बोल्ट्स काय असतात, ते टाईट करणारी किंवा लूज करणारी माणसं आहेत मिथुन, गार्गी आणि पूजा.
बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम करणाऱ्या सैराटची पडद्या मागची टीम मिथुन, पूजा आणि गार्गी संग्राम बरोबर.